आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस. राज्यभरात संभाव्य राजकीय समीकरणांची जुळवाजुळव. आरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. नववर्षाच्या स्वागतासाठी नागपूर नजीकच्या राज्य पर्यटन महामंडळाच्या निवासस्थानांना पर्यटकांची पसंती. आणि विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सातत्यानं निचांकी तापमानाची नोंद. आज 8.8 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं. आता सविस्तर बातम्या. राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन आणि राजकीय पक्षांची उमेदवारांची तयारी जोरात सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. महायुती आणि महाविकास आघाडी स्थानिक घटकांवर जोर देत वेगवेगळ्या तडजोडी करत आहेत, तसंच पक्षांतर होत आहे. मुंबईत काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीमध्ये समेट झाला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवायची ठरवलं आहे. रिपब्लिकन पक्षाला किमान 16 जागा महायुतीनं द्याव्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. पिंपरी चिंचवडप्रमाणे पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत अशी घोषणा आज अजित पवार यांनी केली. पुण्यात काँग्रेस 60 जागा आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट 45 जागा लढवण्याबाबत निर्णय झाला असून वंचित आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना जागा देण्याबाबत चर्चा सुरू आहे. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारांची दुसरी यादी जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी जाहीर केली. या यादीनुसार आतापर्यंत 19 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून महिला अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देत सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अकोला महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप अंतिम न झाल्यानं कोणत्याही पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, तसंच अधिकृत उमेदवार यादीही जाहीर झालेली नाही. दरम्यान वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्र लढतीची घोषणा करत 5 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भंडारा नगर परिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 3 मधील राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटातील उमेदवाराचं नाव मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मधून गायब झाल्यानं निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज भंडाऱ्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला असून ईव्हीएमची प्रतिकात्मक शवयात्रा काढण्यात आली. या मोर्चात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेससह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि पराभूत उमेदवार सहभागी झाले. दोषी 2 अधिकाऱ्यांना 10 दिवसात निलंबित न केल्यास 12 जानेवारीला भंडारा बंदचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती जिल्हा परिषदेत आरक्षण 67% गेल्यामुळे येथील जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 50% आरक्षणाची अट घातल्यानं अमरावतीचा पहिल्या टप्प्यात समावेश होणार नाही अशी माहिती हिंदुस्तान समाचार वृत्तसंस्थेनं दिली. राज्यातील केवळ 12 जिल्हा परिषदांमध्येच आरक्षण मर्यादेत असल्यानं त्याच ठिकाणी निवडणुका होणार असून अमरावतीसह अन्य जिल्ह्यांचा निर्णय न्यायालयाच्या पुढील सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहे. अरावली डोंगररांगांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली. आज या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए जी मसीह आणि जे के महेश्वरी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येबाबत काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे. आधीच्या समितीच्या शिफारसींची पडताळणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, ज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश असेल असं न्यायालयानं सांगितलं. नुकत्याच स्वीकारण्यात आलेल्या नव्या व्याख्येनुसार आरावली टेकड्यांमध्ये समुद्रसपाटीपासून कमीत कमी 100 मीटर आणि त्यापेक्षा जास्त उंची असलेला आणि त्याला जोडणारा उतार असलेला भूप्रदेश समाविष्ट करण्यात आला आहे. आरावली टेकड्यांबाबतचे निकष सौम्य केल्यामुळे या भागातलं खाणकाम आणि बांधकाम प्रकल्पांना वैधता मिळेल आणि त्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होईल असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर अलीकडेच राजस्थानसह अनेक भागात जनआंदोलन करण्यात आलं होतं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी नागपूर आणि परिसरातील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे सर्व रिसॉर्ट 100% भरले आहेत, तर खासगी हॉटेल्समध्येही सुमारे 80% बुकिंग झालं आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प, पेंच सिल्लारी, नवेगाव नागझिरा, नवेगाव बांध, बोदलकसा इथल्या पर्यटक निवासांना मोठी पसंती मिळत आहे. नाताळ आणि 31 डिसेंबरच्या सुट्ट्यांमुळे कौटुंबिक पर्यटकांचा घोष ओघ वाढला असून वन्यप्रेमी आणि निसर्ग पर्यटन केंद्र हाऊसफुल झाली आहेत. एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये रोषणाई, स्थानिक खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून बुकिंगसाठी सतत चौकशी होत असल्याची माहिती एमटीडीसी प्रशासनानं दिली. विकसित भारत ध्येयाच्या अनुषंगानं 2025 हे वर्ष भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं निर्णायक ठरलं. ऐकूया याबाबत विशेष वृत्तांत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं दहशतवादाविरोधात स्पष्ट, कठोर आणि निर्णायक धोरण स्वीकारलं. दहशतवादावर पंचसूत्री अंगीकारत हल्ल्यांना तात्काळ प्रत्युत्तर, अणुधमक्यांना योग्य प्रतिरोध, दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांमध्ये भेद न ठेवणे, चर्चेत दहशतवादाचा बिमोड करण्यालाच प्राधान्य आणि सार्वभौमत्वावर शून्य तडजोड या बाबींचा अवलंब करण्यात आला. 7 मे 2025 रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरने भारताची नवी सुरक्षा भूमिका जगासमोर मांडली. भारतीय नागरिकांवर हल्ला झाल्यास शत्रूच्या भूमीत घुसूनही कारवाई केली जाईल हा स्पष्ट संदेश देण्यात आला. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करत भारतानं प्रभावी प्रतिबंधक क्षमता दाखवली. या मोहिमेत मेड इन इंडिया तंत्रज्ञान, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, राफेल विमाने आणि ड्रोनचा प्रभावी वापर करण्यात आला. संरक्षण उत्पादन, अर्थसंकल्प, आधुनिक शस्त्रसज्जता आणि स्वदेशीकरणामुळे भारताची लष्करी ताकद अधिक भक्कम झाली आहे. एकूणच 2025 भारतानं राष्ट्रीय सुरक्षा ही तडजोड न करता जपली जाईल हे ठामपणे सिद्ध केलं आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी यांच्या वतीनं येत्या 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिन अभिवादन सोहळ्याचं आयोजन दीक्षाभूमी परिसरात करण्यात आलं आहे. सायंकाळी 5 वाजता 150 सेवानिवृत्त महार रेजिमेंट सैनिक भीमा कोरेगाव स्तंभाला मानवंदना देतील, तर वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं 31 डिसेंबर रोजी पुणे येथे भीमा कोरेगाव शौर्य स्तंभ अभिवादन बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोटरसायकलनं रवाना झाले आहेत. सुमारे 550 किलोमीटरचा प्रवास करत बुलढाणा, औरंगाबाद, अहिल्यानगर, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील युवा कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार आहेत. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण VBG रामजी कायद्यामुळे गेल्या 7 वर्षांच्या सरासरी वाटपाच्या तुलनेत अनेक राज्यांना 17,000 कोटी रुपयांचा निव्वळ नफा होण्याची शक्यता स्टेट बँक ऑफ इंडियानं वर्तवली आहे. SBIचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ सौम्य कांती घोष यांनी लिहिलेल्या या अहवालात या कायद्यानुसार स्पर्धात्मक प्रकल्पांची ओळख, उत्पादक मालमत्ता निर्मिती, वाढीव उत्पन्न निर्मिती आणि कार्यक्षम देखरेख यंत्रणा यांच्याशी संबंधित आव्हानांवर लक्ष केंद्रित केलं जाईल असं नमूद केलं. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं हॅपी स्ट्रीट उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत मतदानाची शपथ आणि मी नक्की मतदान करणार या स्वाक्षरी अभियानात सहभाग नोंदवला. चालणं, योग, व्यायामासह लोकशाहीतील मतदानाचं महत्व पटवून देत 100% मतदानाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. 53व्या बालवैज्ञानिक प्रदर्शनाचं आयोजन भंडारा जिल्ह्यातील विनोद विद्यालय सिल्ली इथं 31 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत करण्यात आलं आहे. यात विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम या मुख्य विषयावर आधारित 6 उपविषयांवरील मॉडेल्सचं जिल्हास्तरीय प्रदर्शन होणार आहे. 31 डिसेंबर रोजी या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार नाना पटोले यांच्या हस्ते होईल, तर अध्यक्षस्थान खासदार डॉ प्रशांत पडोळे भूषवतील. जिल्ह्यातील तालुकास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मॉडेल्स सादर होणार असून उत्कृष्ट स्पर्धक विभागीय स्तरासाठी पात्र ठरणार आहेत. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सातत्यानं नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. आज देखील गोंदिया इथं 8.8° सेल्सिअस इतकं सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं. गोंदिया पाठोपाठ नागपूर आणि यवतमाळ इथं 9.6° तर भंडारा इथं 10° सेल्सिअस आणि गडचिरोली इथं 10.2° सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात थंडीचा कडाका कायम असून आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस. राज्यभरात संभाव्य राजकीय समीकरणांची जुळवाजुळ. अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि नववर्षाच्या स्वागतासाठी नागपूर नजीकच्या राज्य पर्यटन महामंडळाच्या निवासस्थानांना पर्यटकांची पसंती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.